लेवीय अध्याय 16. अहरोणाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन याच्याशी बोल व त्यास सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्र स्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये. अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो. परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोरा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा. त्याने पाण्याने स्नान करावे. मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे. तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत. मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. अहरोनाने आपणासाठी पापार्पणाचा गोरा अर्पण करून स्वतःसाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या द्वारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या. एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा. पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे. म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्याचे अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वतःसाठी गोरा पापार्पण म्हणून वधावा. नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेल्या ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा. त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही. त्याचप्रमाणे त्याने गोऱ्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने 7 वेळा शिंपडावे. मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा. त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्र स्थानासाठी प्रायश्चित करावे. परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शन मंडपासाठीही त्याने तसेच करावे. अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्र स्थानात प्रवेश करण्यासाठी जाईल तेव्हा तो स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये. मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे. त्याने गोऱ्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते 7 वेळा तिच्यावर शिंपडावे. अशा प्रकारे त्याने इस्रायली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी. जेव्हा परमपवित्र स्थानात दर्शन मंडपात आणि वेदी यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायली लोकांची सर्व पापे व अपराध यांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. मग अहरोनाने पुन्हा दर्शन मंडपामध्ये जावे आणि परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावी. मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वतःसाठी होमार्पण करावे, तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा. ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करू शकतो. पापार्पणाच्या ज्या गोऱ्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्र स्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावी. ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी, नंतर तो छावणीत येऊ शकतो. तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा. सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये. मग तो तुमच्यात जन्मलेल्यापैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो. हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल. तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बात आहे. तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करू नये. हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे. तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे. त्याने परमपवित्र स्थान, दर्शन मंडप व वेदी, तसेच याजक वर्ग आणि सर्व इस्रायल लोक यांच्यासाठी प्रायश्चित करावे. इस्रायल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरता हा कायमचा विधी होय. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.